श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की, श्री श्री राधा रास बिहारी भगवान की, श्री श्री राधा श्याम सुंदर भगवान की, श्रील प्रभुपाद की, हरे कृष्ण महामंत्र की निताई गौर प्रेमानंदे। सर्वांनी म्हणायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय, कृष्णाय वासुदेवाय, देवकी नंदनाय च, नंद गोप कुमाराय, गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। गुरुदेव कृपा बिंदु दिया, हरे कृष्णा। गावाकडे आलं की भक्ती करण्याकरता अतिशय अनुकूल वातावरणचा अनुभव होतो। इथे कसं आलं की एकदम निवांत शांत, मुंबईला गेलं की दगदग धावपळ धडपड चिंता टेन्शन, हे करायचं आहे ते करायचं आहे, ट्रेन पकडायची जायचं यायचं आहे परत, किती प्रकारच्या विवंचना। म्हणून संतांनी सांगितलंय की शहरामध्ये राहून तेवढी चांगली भक्ती नाही होऊ शकत जशी गावात होऊ शकते। जशी नदी किनारी पर्वताच्या माथ्यावर आणि सरोवराच्या किनारी जंगलामध्ये बगीच्यामध्ये गावामध्ये ह्या जागा ज्या आहेत त्या आपल्या भक्तीकरता अनुकूल आहेत। प्राकृतिक वातावरण, शुद्ध हवा, शांती, तसं भगवंताची भक्ती करण्याकरता कुठची जागा प्रतिकूल नाही आहे, म्हणजे वाईट नाही आहे, पण त्यातल्या त्यात चांगल्या जागा कुठच्या त्याच्यामधल्या ह्या जागा चांगल्या आहेत। आता समस्या सगळ्या असतात, गावात सुद्धा असतात आणि शहरात सुद्धा असतात, परंतु ते आपण धकाधक असं ना, धकाधक जे धकाधकीचं जीवन असतं ना त्याचं मनुष्य जास्त म्हणजे परिणामकारकरित्या भक्ती नाही करू शकत। आणि तुमच्याकडे आलं की मला कसं घरातच मंदिर, श्रीदेवी भावई महाराणी की, आई आहे ती आपली, आपला आश्रय आहे। बाबा नंतर येतात पण सगळ्यात पहिला आश्रय आईचा असतो। सगळे संस्कार, सगळं प्रेम, चांगले चरित्र हे सर्व आईकडून प्राप्त होतं। आणि आई जी आहे ती भगवंताची बहिरंगा शक्ती आहे। आणि आपल्या कसं आपली संस्कृती कशी आहे भारताची, जागोजागी आई आहे आपल्याकडे कुठे पण, आहे की नाही, प्रत्येक ठिकाणी गावदेवी आहे, प्रत्येक ठिकाणी तिचा आश्रय आहे, तिचा कौल आहे, तिची कृपा आहे, तिचं सान्निध्य आहे, तिचं प्रेम आहे, तिचं संरक्षण पण आहे. हे जे कल्चर आपलं आहे ना, संस्कृती, हे टिकवणं खूप आवश्यक आहे. म्हणून तुम्ही जे हे नवीन बांधलं घर आणि त्यामध्ये परत देवीला एक उत्तम स्थान दिलं, आता दोन पिढ्या कमीत कमी हे करू शकणार, कारण त्यांना दिसतंय ना सगळं ते आपल्या लहानपणी हे असं असं केलं गेलं, देवीला घरामध्ये मुख्य स्थान दिलं गेलं. हे फार मोठा संस्कार आहे. आपण अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी बोलू शकतो, परंतु मुलांना मोठ्या मोठ्याने बोललेल्या गोष्टी जास्त ऐकू नयेत, आपण मोठ्या मोठ्याने केलेल्या गोष्टी जास्त दिसतात, हो की नाही. आपण बोलतो हे कर ते कर ते कर नको हे कर नको, बाबाला बघतो तेच करताना, मग काय होते, मग ते मूल फॉलो नाही करत. तुम्ही बोलताय एक गोष्ट आम्हाला आमच्याकरता आणि तुमच्याकरता सगळं वेगळं. संस्कार जे असतात ना ते वागणुकीतून जास्त लाभतात. संस्कार जे काय आहे ते आपण काय करतो ते जास्त मुलं बघतात. तसं हे मंदिर जे बांधलं गेलं आहे ते मुलांनी पाहिलेलं आहे, मुलं बघतात. कधी सुट्टी देतील तेव्हा बघणार की हां आपल्या गावी देवीचं मंदिर आहे, घरामध्ये आपल्या देवीचं स्थान आपल्या घरामध्येच आहे. हे संस्कार जे आहेत ना हे परमनंट संस्कार आहेत. जेव्हा जेव्हा येईल तेव्हा हे तुम्ही जी एकदा मेहनत घेतलेली आहे त्याचा परिणाम आणि लाभ तुमच्या मुलांना होत राहणार. आता गणपतीला येतील, मग दिवाळीत येतील, मग मे महिन्यात येतील, तर प्रत्येक वेळी ते बघणार देवीची पूजा होते आहे, देवीला फुलं वाहत आहेत. आता गोकुळाष्टमी आहे, घरात पाळणा केलेला आहे, पाळणा आपण ओढत आहोत. हां ह्या सगळ्या परमनंट मेमरी म्हणजे कसं कायम स्वरूपाच्या स्मृती आहेत ह्या, ते कधीही मनुष्य विसरू नाही शकत. आणि बालपणीच्या अशा प्रकारच्या स्मृती हे आपल्याकरता आयुष्यभर पुरणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आयुष्यभर पुरणारा धन आहे. म्हणून त्यांना खेळू दे ना, खेळू दे ना, वाय डे वी शुड. म्हणून मी मुंबईत सुद्धा तुमच्या तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुंबईत सुद्धा मी माझ्या प्रवचनामध्ये तुमच्या घरातल्या अनुभवाचा वर्णन करतो प्रत्येक वेळी. कारण आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वी माझ्या मते 1972 आधीची गोष्ट आहे. का असं 1972 काय घडलं सांगा बघू, 1972 भारतामध्ये काय घडलं? भारतामध्ये प्रथम दूरदर्शन आलं, त्याच्या आधी भारतामध्ये TV नव्हता. मग त्याच्या आधी भारतामध्ये काय व्हायचं, काय व्हायचं? त्याच्या आधी भारतामध्ये संध्याकाळी लोक सकाळी दिवसभर काम करून शेतीवर कुठे कुठे काम करून संध्याकाळी घरी यायचे, हातपाय धुवायचे, माजोबा काका जे कोणी मोठे असतील ते बसायचे आणि रामायण महाभारत आणि भगवद्गीता आणि कृष्णलीला याच्यावरती चर्चा करायची. मग ते गोष्टी ऐकायची छानपैकी, मुलं पण बसून ऐकायची छान, मग आरती करायची देवाची, देवी देव कोण आपल्या घरी असेल त्याची, प्रसाद खायचा झोपून जायचं. ही आपली संस्कृती होती रोजची. मग त्या आजोबाच्या ठिकाणी कोण बसला येऊन, TV. आजोबा बाजूला झाले आणि ते पण TV समोर आले, ते पण आपलं रामायण महाभारताची पोथी बाजूला ठेवून त्या देवाला बघायला लागले. त्याचं काय वाचतंय, किलबिल वाचतंय का छायागीत वाचतंय का फुल खिले गुलशन गुलशन वाचतंय, ह्याच्यात बघायला लागले. आणि मग चर्चा काय लागली, आज काय आहे, आज कुठचा दिवस, आज मंगळवार, आज किलबिल, आज कुठचा दिवस, आज गुरुवार, आज फुल खिले गुलशन गुलशन, ही चर्चा व्हायला लागली. मग ती जी संस्कृती होती आपली रामायणाची महाभारताची ती संपली. पण मी तुमच्या घरचं उदाहरण सांगतो पुन्हा पुन्हा मुंबईत, कारण अजूनही तुमच्या घरात संध्याकाळी होतं ना भजन, होतं ना संध्याकाळी, हां फार आवश्यक आहे ते. हां म्हाताऱ्या लोकांना, सगळ्यांना, वरिष्ठ लोकांना माझी विनंती आहे, कितीही जरी कष्ट असेल तुम्हाला ना, तुम्ही व्हीलचेअरमधनं या. हां चालता येत नसेल, म्हातारं वय झालं असेल, व्हीलचेअरमधून या, पण ते करा. कारण का ही जी पिढी छोटीशी पिढी आहे, यांना संस्कार कोण मिळणार, कोण देणार? आणि बोललेलं ते मुलं आजकाल नाही ऐकत, जे बघतात ते फॉलो करणार, ते जे तुम्ही करतात ते बघणार आणि त्याप्रमाणे शिकणार, है की नाही? हे आपली संस्कृती आहे. तर घरामध्ये असं मोठा सत्संग भवन असणे हे ऐश्वर आहे. घरामध्ये मंदिर असणे मोठं एवढं, असं नाही की आपल्या बेडरूमच्या कोपऱ्यात एका ड्रॉवरमध्ये देवाचं मंदिर, पूजा करताना ड्रॉवर उडायचा, अगरबत्ती फिरवायची आणि ड्रॉवर बंद करून टाकायचा, मग दिवसभर आठवायची गरज नाही त्याच्यात कोण बसलंय ते, परत सकाळी उठला की ड्रॉवर उडायचा अशी अशी फिरवायची आणि बंद. हे एक कल्चर आहे. आणि घरामध्ये भव्य सत्संग भवन असं असणे, आतमध्ये भव्य मंदिरात जागा असणे, तिचे उत्सव, तिची सेवा, तिचा श्रृंगार, तिची जे काय आपण आरती पूजा करतो, याचं एवढं मोठं भाग्य ऐश्वर ना या जगामध्ये नाही. आणि जरी असलं तरी जेव्हा आपण नवीन घर बांधतो तेव्हा काय करतो, ते कमी करतो आणि आपल्याकरता बेडरूम वाढवतो. अरे एवढं जागा, अरे संजय करता एक बेडरूम करून टाकू इथे, एवढी मोठी एवढी काय गरज आहे, कोण इथे इथे किती माणसं आहे इथली, असं म्हणून ते पण जागा खाणार. परंतु ज्या घरामध्ये देवीला भगवंताला प्रमुख स्थान दिलेलं आहे, ते संस्कार आपली मुलं कधीच विसरू शकत नाहीत, कधीच नाही विसरू शकत. तर घरामध्ये भगवंताचं अधिष्ठान असायला पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये दुसरं काय आहे, आमचे गुरु महाराज आहेत ना, त्यांचे गुरु महाराज जे आहेत ना, मोठे मोठे गुरु महाराज, प्रभुपाद म्हणा जय प्रभुपाद, ते प्रभुपाद जे आहेत ना, ते सांगतात काय की वेळ ना वेळ म्हणजे काळ, काळ कसा असतो, तो काळ आपल्याला एके सम एका वेळी म्हणजे जवानीच्या वेळी काय करतो, खूप पैसे कमवायला संधी देतो, काय घरदार करायला संधी देतो, कमवायला संधी देतो, है ना. तर त्या जीवनाच्या काही काळामध्ये आपण काय करतो, संपत्ती गोळा करतो, प्रॉपर्टी गोळा करतो, शिक्षण गोळा करतो, ऐश्वर, प्रसिद्धी, मोठेपण, कुठे कोण अधिकारी बनला, कोण कलेक्टर बनला, कोण आर्मीतला ऑफिसर बनला, कोण प्रधानमंत्री बनला, कोण MLA बनला, असं सगळं आपण कमावतो. पण याच्या पुढची गोष्ट आहे का, एक असा काळ असतो आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 गोष्टी कमवत 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 जातो, मग एक असा काळ येतो मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 त्या गोष्टी गमवत 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 जातो, जातो की नाही. मग आपली ती प्रॉपर्टी मुलं आपल्या घेतात, आपण जे शिकलो ते आपण विसरून जातो, आपलं शरीर जे आहे हां आरोग्य संपन्न ते रोग संपन्न बनतं, आपण चालू नाही शकत, बोलू नाही शकत, काल काय बोललो आज आठवत नाही, नाश्त्यामध्ये काय खाल्ला ते आठवत नाही, नाश्ता खाल्ला की नाहीच आठवत नाही, त्याच्यानंतर आमच्या आईची अवस्था अशीच आहे, आठवतच नाही. म्हणजे आपण जे जे काय कमवलं ते सर्व हळू 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 काळ आपल्याकडनं घेऊन टाकतो. आपण जे जे म्हणतो हे माझं आहे ते सर्व काळ तुमच्याकडनं घेऊन टाकतो, आणि जसे आलो होतो तसंच आपण जातो. खरी गोष्ट आहे की नाही. मग प्रभुपाद महाराज म्हणतात की मग त्या सगळ्या गोष्टीवरती गर्व कशाला करायचा, आयुष्यभर खर्च करून त्या गोष्टी कमावल्या आणि निश्चित रूपाने ते जाताना गमावल्या, आणि जाताना कसा आला होता तसाच गेला. म्हणून ते म्हणतात की जे कमवून गमवण्यासारखं आहे त्याच्यामध्ये जास्त मन गुंतवू नका, जे कमवून नेण्यासारखं आहे त्याच्यामध्ये मन गुंतवा. ते पण कमवायची वेळ असते, जे बुद्धी शाबूत असते, शरीर चांगलं असतं, सगळं काय ठीकठाक असतं, दोन रोटी खायला मिळते घरामध्ये, भाकऱ्या, त्याच काळामध्ये भगवंताची भक्ती केली आणि त्याच्यात जी काही भक्ती आपण कमवली ती भक्ती आपल्याकडनं काळ हिरावून घेऊ शकत नाही, काळामध्ये ती शक्ती नाही. तुमच्या हृदयातली भक्ती जी दिली तुम्हाला कमवली तुम्ही ती पण घेऊन टाकतो आता जायच्या आधी, असं नाही होऊ शकत. ती भक्ती जी आहे ती एकच अशी वस्तू आहे ती तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, कोणीच नाही घेऊ शकत, कुठची शक्ती नाही घेऊ शकत, ना सूर्य ना चंद्र ना कोणीच यमराज ती शक्ती घेऊ नाही शकत. आणि हे जीवन जे आहे ना आपलं, ते तुम्ही गावचे असाल आम्ही शहरातले असू काय ठीक आहे, आम्ही हायफाय असू गाडीत फिरणारे तुम्ही आपले घरात गावात असू काय फरक नाही पडत. शेवटी आपण जेव्हा जातो ना इकडनं बाय बाय करत, आम्ही जातो आमच्या गावा, तेव्हा ते आम्ही जातो आमच्या गावा ते नेणारी आहेत माणसं, नेणारी माणसं आपल्याला यमदूत, त्याचा विचार नाही करत हा गावचा हा शहरातला हा मुंबईचा हा कुणकेरीचा, असा फरक नाही करत. त्यांच्या दरबारात काय फरक नसतो, ते सगळ्यांना तेवढेच फटके मारतात ते फरक नाही करत, हा प्रधानमंत्री हा मुख्यमंत्री जास्त फटके त्यांना असं आहे ते. पण हा भक्त हरिभक्त मग त्याला कसं विमान, त्याच्यातनं हवा घालत घालत त्याला नेणार वैकुंठामध्ये. मग तो कोण गरीब असो किंवा प्रधानमंत्री असो राजा असो त्याचा फरक नाही पडत. म्हणून मनुष्य जीवनामध्ये आपण जे आपल्याला आपल्यासोबत नेता येऊ शकतो आपण नेऊ शकतो त्याच गोष्टीकडे लक्ष जास्त दिलं पाहिजे. बाकी हे कुटुंब चालवण्याकरता किती आवश्यक आहे तेवढी मेहनत करायची, ते कर्तव्य सोडायचं नाही, ते कर्तव्य करायचं व्यवस्थित, मुलाबाळांना मोठं करायचं, शिकवायचं, संस्कार द्यायचे, त्यांना पण चांगलं आयुष्य करून द्यायचं, त्यांना राहायची वेळची व्यवस्था करून द्यायची, ते आपलं कर्तव्य आहे, ते त्यात मागे पडायचं नाही. पण त्याच्यावर फोकस नाही करायचा की हेच आपला जीवनाचा उद्देश आहे, हे कर्तव्य आहे, उद्देश वेगळा आहे जीवनाचा, त्यात फरक आहे. कर्तव्य वेगळं आणि उद्देश वेगळा. नाही आपण कर्तव्य करत राहायचं लहान असताना, मध्यम वर्गात, नवीन बायको असताना, मग खूप लग्नानंतर वर्ष झालं असताना, मग आजी झाल्यानंतर, हे काही कर्तव्य असतात ती करत राहायची. पण मन ठेवायचं भगवंतावरती, मन ठेवायचं भगवंतावरती. आणि ते जर मन भगवंतावर नसेल आणि ह्या गोष्टीत असेल तर ह्या गोष्टींच्या अवतीभोवती आपण पुन्हा पुन्हा येणार. जर भगवंतावर मन नसेल तर पुन्हा ह्या जगात येणार. ती व्यक्ती कुठे आहे जी आपल्याला प्रिय आहे तिथे आपण जन्म घेणार. म्हणून काय म्हणतात पूर्वी काय म्हणायचे की बाबा गेले तर पोराचे पोरगा म्हणून तो येतो परत, येतो की नाही आपण म्हणतो की नाही. ते बाबाचंच नाव नातवाला देतात का, कारण त्याचा एवढी आसक्ती घरात असते तो पुन्हा त्या घरात जन्म घेतो आपल्या मुलाच्या पोटी. आणि मग हा मुलगा जो आहे ज्याच्या पोटी जन्म घेतला आहे तो आपल्या मुलाच्या पोटी परत जन्म घेतो. अशा प्रकारे ही श्रृंखला चालू राहते. का, कारण मन ह्या जगामध्ये गुंतलेलं आहे ना, पोरा बाळामध्ये, पैशामध्ये, प्रॉपर्टीमध्ये गुंतलेलं आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा येत राहतो मनुष्य. पण तेच जर मन भगवंतावर गुंतलं असेल तर भगवंत कुठे आहे तिकडे आपण जन्म घेतो, पुढची गती आपली तिकडे होते. एकदा साधा हिशोब आहे, त्यामध्ये काही कठीण नाही, काही संस्कृत श्लोक नाही, मोठे मोठे ग्रंथातले वाक्य नाहीत, साधं गणित आहे. जिथे तुमचं मन गुंतलेलं आहे तिकडे तुम्ही पुन्हा येणार. कुत्रा म्हणून का होईना, साप म्हणून का होईना, पाल म्हणून का होईना, तिथे येणार परत त्या घराची राखण करण्याकरता. म्हणून या जगामध्ये जगताना आपलं मन जे आहे ते भगवंतामध्ये लावायला पाहिजे, नंबर वन. हा म्हणजे नंबर वन, बाकी ठिकाणी पण आपलं मन आहे पण नंबर वन मन कुठे आहे? 10 गोष्टी आहेत, 9 गोष्टी सोडाव्या लागतील, 1 गोष्टी निवडा, त्यावेळी काय निवडाल? तो भगवंत असला पाहिजे. असा प्रसंग आला जीवनामध्ये की 10 गोष्टी आहेत, 9 सोडणं आवश्यक आहे, एकच घ्यायची, आता दुसरं म्हणणार नाही, एकच गोष्टी घ्यायला लागेल, त्यावेळी आपण ज्या ठिकाणी आपलं जास्त मन गुंतलेलं आहे ती गोष्ट स्वीकार करतो. तसं आपण त्यावेळी त्या प्रसंगामध्ये एकच निवडायचं असेल तर भगवंताला निवडायला पाहिजे. त्या व्यक्तीला भगवंत नेणार ज्याच्यामध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये भगवंत नंबर वन पोझिशनवरती आहे, बाकी सगळं खाली आहे त्याच्या, आरोग्य, कुटुंब, पैसे, प्रॉपर्टी त्याच्या खाली 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 आहे, सगळ्यात वरती टॉपमध्ये भगवंत आहेत. तर त्या व्यक्तीला भगवंत आपल्याकडे घेणार. कसं आहे, सिंपल आहे ना, तुमच्या जीवनात मी नंबर वन असेल तर माझ्या जीवनात तुम्ही नंबर वन, असं भगवंत म्हणतात. तुमच्या जीवनामध्ये मी नंबर वन असेल तरच माझ्या दृष्टीने तुम्ही नंबर वन, जर मी नंबर 5 वर असेल तर तुम्ही माझ्या 5 वर नंबरवरती, तू मेरे नाम में, नीट आहे का, तू मेरे नाम में, म्हणजे नाम, नामस्मरण भगवंत म्हणतायत. तू मेरे नाम में, तू मै तेरे काम में, तुझ्या कर्तव्यामध्ये, तुझ्या भल्यामध्ये, तुझ्या कुठे कल्याणाच्या मागे मी, तू तेरे काम में, म्हणजे आपापल्यात आपण मग्न आहोत, भगवंत बिगवंत काय नाही. तू तेरे काम में, तो मै मेरे धाम में, है की नाही, मला तुझ्याचे काय काम, तू आपल्या कामात एवढा मग्न आहे, बिझी आहे, माझा कुठे काय पोझिशन नाही, स्थान नाही, मला कुठे काय, मी कुठे काय करणार तुझ्यामध्ये येऊन, तू आपलं आपलं कर, मै मेरे धाम में, माझ्या घरी, तू तुझ्या घरी, माझ्या घरी. पण जर तू माझ्या नावामध्ये असतील, नामस्मरणामध्ये असशील, तर तुझं सर्व क्षेम कुशल कल्याण माझी जबाबदारी आहे. जोपर्यंत तुमचं बाळ तुमच्याकडे अवलंबून असतं आपण पूर्ण काळजी घेतो. एकदा बाळ मोठं झालं, आहे तुझी गरज नाही मला, मग तुम्ही काय करणार, आपापली काळजी घेणार, कुठे जाऊन शेण खाणार. पण जोपर्यंत बाळ कुशीत आहे, पूर्णपणे अवलंबून आहे आईवरती, आई सोडते का बाळाला त्या, असं सारखं कू झालं बघते काय करते मूल, हल्लं का मूल, झोपलेलं काय, उठलं की काय, लघवी केली की काय, पॅन्ट भिजवली की काय, एवढी एवढी काळजी घेते, हे ना मिनटामिनटाची काळजी घेते, रात्री दिवस रात्र का काळजी घेते, कारण त्या अवस्थेमध्ये बाळ आईवरती पूर्णपणे अवलंबून असतं. आईला पण वाटते की माझी जबाबदारी आहे की माझ्यावरती अवलंबून आहे. जेव्हा मूल म्हणतं की तुझ्यावर अवलंबून नाही मी, तू माझ्यावर अवलंबून आहे, माय काय म्हणणार, माय आपली काळजी घेणार आणि मुलं आपलं काळजी घेणार, आहे की नाही साधा नियम. तसंच आपण भगवंताला म्हटलं ना की मी तुमचा आहे, तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही काय करायचं ते करा माझं, मग भगवंताला पण वाटते आपुलकी, हा बाबा माझ्यावर अवलंबून आहे, माझा जबाबदारी आहे, तो बोलला आहे मी तुमचा आहे म्हणून आणि मला जपतो, मला माझं ध्यान करतो, माझ्यावरतीच अवलंबून राहतो. मग भगवंताला जबाबदारी वाटते, अरे हा जीव माझ्यावर अवलंबून आहे, माझं कर्तव्य आहे. हे विसरून आठवण ठेवा व्यवस्थित, तू मेरे नाम मे, तो मैं तेरे काम मे, तू तेरे काम मे, तो मैं मेरे धाम मे. लक्षात ठेवा, मोठा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. तर भगवंताला आपल्या कामामध्ये घ्यायचं असेल ना, तर त्याच्या नामामध्ये तुम्ही जायला पाहिजे. आणि हे जे आहे ना, या घरात बसून संध्याकाळी दररोज सत्संग करणे, याच्या इतका मोठा संस्कार कुठचा नाही जगात. भगवंताला आपलंसं करण्याकरता सर्वात मोठा संस्कार हा आहे, रोज न चुकता संध्याकाळी त्याचं नावस्मरण घ्यायचं, त्याला आठवण करायची त्याची, त्याच्याबद्दल गोष्टी करायच्या, त्याचं जेवण जेवायचं, प्रसाद, त्याची आरती करायची. याच्या इतका मोठा संस्कार कुठचाच नाही. आमचे प्रभुपाद महाराज म्हणायचे की मुलाला मंदिरात घेऊन जाणे आणि आरती, आरतीला घेऊन जाणे आरती चालू असताना, याच्या इतका मोठा संस्कार या जगात कुठचाच नाही आहे. आणि तुम्हाला मंदिरात याची गरज आहे का? तुमच्या घरातच मंदिर आहे, या रूममधून या रूममध्ये यायचं बस एवढंच. ते जेव्हा घडते घरामध्ये, तेव्हा मुलांवरती अतिशय प्रचंड मोठा संस्कार होतो चांगल्या दृष्टीने. तर मी मला ही माळ घातली, पारिजाताची माळ घातली, मला लगेच भगवंताची आठवण आली. कारण हे फूल जे आहे ना पारिजाताचं, हे अतिशय अतिशय महत्त्वपूर्ण आणि मूल्यवान फळ आहे, फूल आहे. आता आपल्याकडचं जे हे फूल आहे या पृथ्वीवरचं, हे काय आता 10 मिनिटात मुरजणार ना, तर मी कथा संपेपर्यंत हे काळं पडणार आणि ठेवलं तर ते निघून जाणार. पण देवाच्याकडचं जे पारिजात आहे ना, पारिजात फूल, अतिशय सुगंध, अतिशय सुगंध. सत्यभामा नेहमी सांगायची, देवा मला पाहिजे, मला झाड पाहिजे. तर काय केलं माहिती आहे का, त्या इंद्राच्या आई म्हणजे कोण, अदिती, अदिती देवी, हिची कुंडलं आहेत ना आणि गळ्याचा हार, त्या नरकासुराने चोरला. आता बघा तुम्ही, इंद्र देवताचा राजा आहे, त्याच्या आईची कुंडलं चोरण्याची हिंमत म्हणजे तो किती मोठा राक्षस असेल. इंद्राच्या घरी जाऊन, हां म्हणजे प्रधानमंत्रीच्या घरी जाऊन त्या बायकोची दागणी चोरणे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. हां, प्रधानमंत्री आपला, किती सुरक्षा असते त्याच्याकडे, किती मोठं घर असतं, किती 180-250 लोक तिथे बंदूक घेऊन उभे असतात, त्याच्यामधून जाऊन त्याच्या बायकोच्या कानाचे कुंडल चोरायचे म्हणजे किती मोठी गोष्ट. तो किती दांडगट असेल, किती भयंकर राक्षस असेल. तर भगवंतांनी मनावर घेतलं की हे बरोबर नाही, पण भगवंत तिथे गेले नरकासुराकडे आणि त्याचा वध केला भगवंतांनी. खूप मोठी गोष्ट आहे ती भागवतामध्ये. आपण ते दिवाळी नाही का, दिवाळीला पहिल्या दिवशी ती पायाने आपण ते काय ते फोडतो, त्याला काय म्हणतात, कारट, कारट फोडतो, त्याच्याकरता आहे ते. त्याला भगवंतांनी त्या दिवशी मारलं म्हणून आपण त्याच्या नावाने ते पायाने चेचतो रांगोळीवरती, है ना. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दहा वाजलेले आहेत, आजच्या दिवसाचे 10 तास गेले, पुन्हा येणार का परत? नाही, परत 11 घंटे वाजतील, म्हणजे 11 तास पण गेले. कितीही लाखो आणि करोडो आणि अब्जावधी रुपये दिले तर ते पुन्हा येणार नाहीत. तर भगवंत गेले, नरकासुरला मारलं, त्याच्याकडून ते कवच कुंडलं घेतली, इंद्राच्या आईची, आणि सत्यभामाला बोलले मी आता चाललेलो आहे इंद्राकडे त्याच्या आईचे दागिने परत द्यायला, तर तू माझ्याबरोबर चल कारण तुला पण ते झाड हवं होतं ना पारिजातचं, चल माझ्याबरोबर, दोन दोन कामं एकाच उरकून टाकू आपण, तुझी पण इच्छा पूर्ण करू, ह्याची पण कुंडला देऊन टाकू. भगवंत कुठे गेले? अमरावती, म्हणजे महाराष्ट्रातली नाही, इंद्राची राजधानी अमरावती, तिथे गेले. सत्कार केला भगवंताचा खूप, अरे भगवंत आले द्वारकेवरून, दर्शन दुर्लभ असतं भगवंताचं, ते आपण जायचं ते आपल्याकडे आले म्हणून खूप सत्कार केला, पूजा केली देवाची, आसनावरती बसवलं आपल्या, पाय धुतले त्यांचे, अभिषेक केला, खाऊ घातलं, स्तुतीपर वर्णन केली त्यांची, त्यांचा गौरव केला. मग तिथे भगवंत बोलले सत्यभामा जा बाबा आतल्या घरात जाऊन त्याच्या आईला पाया पडून हे दागिने परत देऊन ये. ती गेली पाया पडली आणि छान झालं सगळं छान, भगवंतांना भेट पण दिली त्यांनी, आणि भगवंत म्हणाले आता मी निघालो ठीक आहे जातो आता परत मी, आणि भगवंत निघाले. आणि रस्त्यामध्ये आलं नंदनवन, कोणाचं? इंद्राच्या राज्यामधलं नंदनवन, ज्याच्यामध्ये अनंत प्रकारची फुलं फक्त फुलतात कोमेजत नाहीत. आपलं कसं फुल येतं फुलतं आणि मग काय होतं कोमेजतं, मग आपण काय करतो ते फेकून देतो निर्माल्यामध्ये. पण इंद्राच्या राज्यामध्ये स्वर्गलोकामध्ये कुठचीही फुलं कधीच कोमेजत नाहीत, म्हणून ते एवढा स्टॉक होतो फुलांचा तिथे की काय चांगलं काम झालं की पुष्पवृष्टी करतात वरून. कळलं तुम्हाला काय ते? कारण फक्त फुलं निर्माण होतात कोमेजत नाहीत, मग काय करायचं? एवढं स्टॉक फुलांचं जमलेलं आहे, मग कोणी काय देवानी राक्षसाला मारलं कोणी चांगलं कार्य केलं काय तर लगेच विमानात जाऊन वरती पुष्पवृष्टी करायची, जाऊन देवतांनी पुष्पवृष्टी करायची. तर अशी झाडं खूप. इंद्र त्या दरबारात इंद्राच्या अमरावतीमध्ये नंदनवनामध्ये भगवंत चाललेले आहेत आणि ते म्हणतात की सत्यभामा घे एक झाड, तुला हवं असेल ते आवडेल तसं. मग ती एक झाड घेते, ती एक झाड जेव्हा घेते तेव्हा इंद्राचे सैनिक त्याच्यावरती आक्रमण करतात. हे तुम्ही कोण? आमचं इथे पर्याय आमच्या परमिशनशिवाय तुम्ही प्रवेश नाही करू शकत, तुम्ही कसे काय आतमध्ये आले? त्यांना माहीत नाही भगवंत कोण आहे ते, सर्वांनाच माहीत नसतं भगवंत कोण आहे ते, लक्षात ठेवा. इंद्राच्या सैनिकांना का होईना, त्यांना ज्ञान नाही ते, त्यांचा आपला बॉस इंद्र, इंद्राची नोकरी आपण करतो त्याचं काम करायचं. त्यांनी भगवंताला रोखलं आणि त्यांनी युद्ध केलं भगवंताबरोबर, आणि अहो आश्चर्यम, ते त्यातले काही लोक गेले इंद्राला इन्फॉर्मेशन दिली, वर्दी दिली, भगवंता म्हणजे त्यांचे भगवंत इंद्र ना, इंद्र भगवंता बघा तू कोणतरी आलेला आहे तिथे कृष्ण नावाचा मनुष्य बायकोला घेऊन, आणि मला न विचारता झाड काढून घेऊन चालला आहे. अरे असं काय? अरे आत्ता 15 मिनिटापूर्वी तुम्ही त्यांचा सत्कार केला, त्यांच्या चरणाचा अभिषेक केला, त्यांचा गौरव केला, त्यांना भेट दिली, त्यांचे पाया पडले, त्यांच्या स्तुती केली, सर्व काय केलं, परंतु माझ्या नंदनवनामधील झाड मला न विचारता घेत आहे म्हणून इंद्राने पण भगवंतावरती आक्रमण केलं. विचार करा केवढी आसक्ती असते. हां, जोपर्यंत माझं नंदनवन ठीकठाक आहे ना, कोण काय घेत नाही तोपर्यंत भगवंत म्हणजे पाय पडतो, पायाचा अभिषेक करतो, सर्व करतो. पण तेच भगवंत जे माझे पूजनीय वंदनीय भगवंत आहेत ते आत्ता आत्ता येऊन गेले 10 मिनिटापूर्वी, असं नाही की फार पूर्वी येऊन गेले विसरून गेलो, असं नाही, आत्ताच गेले ते घरून. त्याच्यावर देखील इंद्राने आक्रमण केलं आणि भगवंताने इंद्राशी युद्ध केलं, इंद्राला हरवलं, पराभव केला इंद्राचा. तेव्हा इंद्र जरी डोक्यात लाईट पेटली, अरे नंदनवन कोणाचं आहे? हे यांचंच आहे, यांनी मला इंद्र बनवलं आहे, देवाचा राजा यांनी मला बनवलेलं आहे, देवताचं राज्य पण ह्यांनी दिलेलं आहे, हे अमरावती हे नंदनवन सगळं ह्यांचंच आहे, आणि मला वाटतं माझं आहे माझं आहे म्हणून मी त्यांच्याशीच भांडतो आहे. तर देवाने त्याला हरवून त्याला शुद्धीवर आणलं, शुद्धीवर, हे बघ इंद्रा तू आज इंद्र आहेस ना, ते माझ्यामुळे आहे, तुला बसवलं आहे मी. आपले मोदी आले आणि त्यांनी ह्या फडणवीसनी त्यांच्यावर दादागिरी केली, तू तर काय बोलणार? अरे तुला मुख्यमंत्री केला मी, हमारी बिल्ली हमसे म्याव, असं म्हणणार की नाही तो, याला काढून टाका दुसऱ्याला घ्या, म्हणजे ज्यांनी तुम्हाला अधिकार दिला त्याच्यावरतीच म्याव, असं इंद्राला त्यांनी बुद्धी दिली. मग इंद्र परत पश्चाताप केला, माफ करा भगवंत आम्ही विसरून गेलो होतो, एवढी आसक्ती ना काय करणार, नंदनवनात एवढी आसक्ती, इंद्र लोकावरती एवढी आसक्ती, भगवंत आहे श्रद्धा आहे पण नंबर 5 वर आहे हो, काय करणार, भगवंत जीवनामध्ये आहे परंतु नंबर 1 वर नाही, भगवंत 5 नंबरवर आहे. नंबर 1 वरती काय आहे? अमरावती आहे, हे आसन सिंहासन देवाचं माझं देवेंद्र, त्याच्यावरती आसक्ती आहे. ते सर्व टाळून भगवंत तिथे वाचले पाहिजेत, तर भगवंत मग आपल्याला कृपा करणार आपली. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा ह्या इंद्राला भगवंतांनी जागा केलेला आहे. अरे माझी पूजा बंद करतो म्हणजे काय, दरवर्षी पूजा करतात, यावर्षी मुलाने बडबड केली त्यांनी बंद करून टाकली पूजा माझी. भगवंतांनी पूजा बंद केली का, मुद्दामच केली होती. त्याला माहित होतं की इंद्राला गर्व झालाय खूप, तो गर्व त्याची उतरवणं आवश्यक आहे. गोवर्धनची पूजा केली, मग काय केलं इंद्राने, अरे माझी पूजा बंद करून गोवर्धनची पूजा केली, त्या दगडाची पूजा केली, एवढा मोठा इंद्र असून दगडाची पूजा केली, चला हे समर्थक चल लवकर इकडे. समर्थक म्हणजे कोण, प्रलयाच्या वेळी घनघोर वर्षा करून सर्व नष्ट करायची शक्ती असलेला बादल ढग, त्याचं नाव समर्थक. त्याच्या एवढं पाणी, एवढं पाणी आहे की ते वृंदावन काय पूर्ण पृथ्वी वाहून देऊ शकतो. तर समर्थक म्हणतो, महाराज हा प्रलयाचा काळ नाही, अजून टाईम आहे त्याला, सांगतो ना बोलायचं काम नाही, माझा आदेश आहे जायचं लगेच वृंदावन ते वर्षा करायची, एक एक जीव मेला पाहिजे त्यातला, गाय बछडे माणसं सगळे खतम झाले पाहिजेत, त्यांची एवढी हिंमत माझी पूजा बंद करतात. तो समर्थक म्हणतो, नाही महाराज ही वेळ नाही आता, अशा वेळी करणं बरोबर नाही, आपल्याला लिहून दिलेलं आहे कधी वर्षा करायची म्हणून, काय बोलायचं काम नाही, माझा आदेश आहे जा तुझ्या मागून मी येतोय वज्र घेऊन नष्ट करण्याकरता. सात दिवस सात रात्र वर्षा केली आहे ना, भगवंतांनी काय केलं, गोवर्धन उचलला सात दिवस सात रात्र. अहो सातशे दिवस आणि सातशे रात्र जरी भगवंतांनी इंद्राने वर्षा केली असती ना, तरी सातशे दिवससुद्धा उतरून धरला असता, काय फरक नाही पडला असता. मग सात दिवसच का, अहो पाणी संपलं त्याचं, काय करणार तो बिचारा, टँक खाली झाले त्याची, म्हणून ते ठेवला खाली. तर आणखी वर्षा केली असती ना, आणखी पाणी असतं तर भगवंतांनी धरून ठेवलं असतं वरती, काय फरक नाही पडला असता. तो सात दिवस सात रात्र पाणी संपेपर्यंत संवर्तक ढग थकेपर्यंत वर्षा केल्यानंतर इंद्राला ट्यूबलाईट पेटली. अरे बाप रे, माझे सगळं पाणी संपेपर्यंत कोण टिकत नाही आजपर जमना जगामध्ये, कोण उभं राहू शकत नाही माझ्या वर्षासमोर पावसासमोर, पण हे टिकले म्हणजे याचा अर्थ काय, भगवंत असणार, कारण ते एकच असे आहेत जे माझ्या पण समोर उभे राहू शकतात. मग हे बाळ नाही आहे सात वर्षाचं, हे बडबड करणारा मूल नाही आहे, हे साक्षात कृष्ण भगवंत आहेत. हे त्याला उपरती झाली, पश्चाताप झाला, त्याने खाली आला तो माफी मागायला, तर भगवंत ज्याकडे बघेना, इकडं आला तिकडे बघायला लागले भगवंत. निग्लेक्ट म्हणजे कसं, आपण काय म्हणतो, तुला कोण विचारतो, तिकडनं आला माफी मागायला, तर भगवंतने इथे बघितलं, मग तिकडून आला हत्तीवर बसून, तर भगवंतने इथे बघितलं, मग त्याला कळलं भगवंत आपल्याकडे काय बघत नाहीत, रागावले आता खूप. मग बृहस्पतीकडे गेले आपल्या गुरुकडे, मग ते बोलले जा आता कोणतरी भक्ताला पकड तरच वाचशील तू, नाही तर गेला कामातून तू, आता तुम्ही एवढं भयंकर पाप केलं आहे, एवढं भनघोर पाप केलं आहे की तुला आता माफी नाही मिळणार त्यातनं, एकच उपाय आहे तुला, त्यांचा जो भक्त आहे कोण असेल कोणतरी साधा मनुष्य त्याचे पाय पकड आणि त्याला विनंती कर, मग तो जाईल भगवंताकडे तुला घेऊन शिफारस करण्याकरता. तेवढा मोठा देवेंद्र, हां एवढा मोठा खुर्चीत बसलेला आहे तो, नंदनवनाचा मालक, अमरावतीचा राजा, देवांचा राजा, एका देवाच्या गायीच्या पायाशी आला तो आणि म्हटलं माते मला वाचव, माझा हातात चूक घडलेली आहे. तर गाय त्याला असं नाही बोलली, अरे मोठा तू वर्षा करत होता, आमचा नाश करायचा प्रयत्न करत होता, जा तिकडून जाता चालता हो इकडून, आम्हाला मारण्याकरता वर्षा करतो ना तू, आता आला पाय पडायला, चल चालता हो इकडून, असं नाही बोलली ती. शरणागत झालेल्या इंद्राला त्याने आसरा दिला, ठीक आहे, भगवंताकडे घेऊन गेली आणि भगवंताकडे शिफारस केली, बघा बघा भगवंता हा इंद्र आहे, देवांचा राजा आहे, पश्चाताप करतोय, चूक केली म्हणून आता माफी मागतोय, त्याला माफ करून टाका. जेव्हा त्या सुरभी गायीने भगवंताकडे विनंती केली तेव्हा पहिल्यांदा भगवंताने इंद्राकडे पाहिलं, तोपर्यंत ते बघत पण नव्हते. म्हणजे काय याचा अर्थ, भक्ताने शिफारस केल्याशिवाय भगवंत आपल्याकडे बघू पण इच्छित नाहीत. जर कोणी भक्ताने आपली शिफारस केली, हा आमचा मनुष्य आहे लजरा त्याचं काम करून टाका, कसं असतं मंत्रालयामध्ये, हा आपला मनुष्य त्याचं काम होतं, शिफारस पाहिजे ना, शिफारस वशीला पाहिजे की नको. तसं भक्ताने म्हणजे सुरभी भक् गाय जी आहे ना देवाची फार प्रिय, भक्त आहे. तिने जेव्हा वशिला लावला तेव्हा इंद्र वाचला आणि अनेक चुका केल्या अशाच. आता असं की तुम्हाला एकदा धडा धडा मिळाला तर पुन्हा आपण चूक करू का? नाही, परत इंद्राने परत चूक केली. परत देव आले घरी त्याच्या परत त्याचं आक्रमण केलं का? एक झाड घेतलं म्हणून. तर पुन्हा पुन्हा इंद्राला भगवंताला शिकवण द्यायला लागते. इंद्रा विसरू नकोस, तुला राजा मी केला आहे, नंदनवन मी दिलेलं आहे, खुर्ची पण मी दिलेली आहे. पुन्हा पुन्हा विसरतोस तू. असं का विसरतो? कारण का विसरायचं? कारण काय? एवढं ऐश्वर आहे ना, एवढी अप्सरा, एवढं खायचं प्यायचं सामर्थ्य, एवढं सौंदर्य, एवढं सौंदर्य, एवढं ऐश्वर आहे की पुन्हा पुन्हा मनुष्य भगवंताला विसरतो. गरीब माणूस नाही विसरत. काय करणार? त्याकडे आहेच काय गर्व करण्याकरता? श्रीमंताकडे खूप असतं गर्व करण्याकरता. आसक्तीकरता भरपूर गोष्टी असतात. हे माझं, ते माझं, ही माझी बायको, ही माझी प्रॉपर्टी, ही माझी गाडी, ही माझी जागा, खूप गोष्टी आहेत मन लावायला. म्हणून तो इंद्र ना पुन्हा पुन्हा चुका करतो, पुन्हा पुन्हा माफी घेतो, परत चुका करतो, परत माफी घेतो, परत पश्चाताप करतो, परत प्रार्थना करतो. तर आपल्याला असं नाही बनायचं. आपल्याला ही माहिती करून घ्यायची आहे की असं होतं, खूप जास्त गोळा केलं की मग असंच होतं. आपल्याला काय करायचं आहे? खूप जास्त मिळालं तरीसुद्धा फोकस आहे ना, फोकस तो भगवंतावर ठेवायचा. हे जाणून घेऊन की आता जे काळाने दिलेलं आहे कमवायला, तोच काळ आपल्याकडून गमवून घेणार ते सोडणार नाही. हे ज्याला माहिती आहे ना तो खरा ज्ञानी आणि तो खरा भक्त. बाकी सगळे असेच डायलॉग मारणारे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, मी गावकडचे आहात, ज्या घरात मंदिर आहे, टिकून ठेवा भगवंतावरची भक्ती, टिकून ठेवा. कधी आयुष्य होणार संपणार, आपलं वय होणार, म्हातारे होणार आणि घंटी वाजणार, मग ते घंटी वाजल्यावरती टाईम प्लीज, टाईम प्लीज नाही, तिथे टाईम प्लीज नसतो. घंटी वाजली की जायचं. ते घंटी वाजण्याआधी त्यांचे आपण बनले पाहिजे, त्यांना आपलंसं केलं पाहिजे, आपण त्यांचे बनले पाहिजे. मग काय होणार जेव्हा घंटी वाजली? अरे कधी घंटी वाजू दे, काय फरक पडतो? कधी वाजू दे घंटी, मी तयार आहे. घंटी वाजवा आणि मला घेऊन चला, मी तुमचाच आहे. अशी भावना जेव्हा निर्माण होईल ना तेव्हा आपलं आयुष्य सफल असं म्हणता येईल आपल्याला. नाहीतर काय, ॲलो और गेलो, तू पण आला, तू पण गेला, मी पण आलो, मी पण गेलो, काय नवीन काय त्यात? बस कशी असते? पॅसेंजर चढले, आले कोणकडे ते उतरले, त्यात काय नवीन? नवीन माणसं बसली, परत सावंतवाडीला गेली, परत तिकडे ती उतरली की इकडनं सावंतवाडीला बसली की परत कोणकडेला उतरली, त्यात नवीन काय? त्यात विशेष काय? काय विशेष त्यात? काय नाही विशेष. तेव्हा होणार जेव्हा आपलं मन भगवंतावरती जडणार, तेव्हा तो उतरणार नाही, तो सदा राहणार भगवंताच्या घामामध्ये. त्यातला आपण बनलं पाहिजे, त्या गँगमधला आपण एक मेंबर बनला पाहिजे, जो घंटी वाजली की जाणार वरती भगवंताकडे. आणि त्याकरता मंत्र कुठचे आहे? मंत्र हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तू मेरे नाम में तो मैं तेरे काम में, ध्यानात ठेवायचं. त्याचं नाव घेत राहा. सगळ्यात मोठा स्वार्थ तोच आहे आपला, त्याचं नाव घ्यायचं. कारण ते एका कामामध्ये सगळे स्वार्थ सिद्ध होतात, सगळे आपले जे काही अपलपोटीपणा जो आहे तो सिद्ध होतो त्यामध्ये. पण आपल्याबरोबर अनेक लोकांचं कल्याण देखील होतं, असा हा स्वार्थ आहे. म्हणून म्हणतो आपण की परमार्थ करावा, कारण परमार्थामध्ये सर्वोच्च स्वार्थ निहित आहे त्यामध्ये. जो मनुष्य परमार्थ करतो ना त्याचा सगळ्यात मोठा स्वार्थ पूर्ण होतो. पण स्वार्थ करतो तो कर्मफळामध्ये फसून परत परत पुन्हा पुन्हा या जगात येतो. म्हणून परमार्थ करावा. परमार्थ म्हणजे भगवंताकरता जीवन जगावं, परमार्थ त्यांच्याकरता जगावं, स्वार्थाकरता नाही जगावं. आणि परमार्थ केला तर आपोआप सगळे स्वार्थ पूर्ण होतात, सर्व आपलं कल्याण जे आहे ना, क्षेम कुशल योगक्षेमम वहाम्यहम, जो जे काय आहे ते मी बघून घेईन, तुला जे काय आहे ते मी सांभाळून ठेवीन, तुझ्याकडे काय नाही आहे ते मी तुला देईन, काय काळजी करू नकोस. अनन्यास चिंतयन तू माम, माझं तू अनन्य चिंतन कर, माझी जबाबदारी मग तुझ्या कुटुंबाला बघण्याची आहे की नाही. आपले तुकाराम महाराज कसे, त्यांचं दुकान पण त्यांनी चाललं भगवंतांनी. किती गोष्टी आहेत आपल्याकडे अशा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे हाकतो, काय नाही केलं भगवंतांनी? दळण दळलं जनाबाईचं, कपडे धुतले, म्हस म्हस धुतली, जनाबाईची केले सर्व भगवंतांनी. भगवंतांनी करून दाखवलेलं आहे, भगवंत फक्त बोलत नाहीत. ज्यांना जे लोक भगवंताला आपलं सर्वस्व मानतात त्याच्याकरता भगवंतांनी करून दाखवलेलं आहे. नुसता श्लोक नाही बोलले गीतेमध्ये, योगक्षयम हामभयम असे डायलॉग नाही मारले भगवंतांनी. जे बोलले ते करून दाखवले भगवंतांनी. आता आपण आपली पाळी आहे करून दाखवायची. त्यांनी करून दाखवलं आहेच, तुम्ही त्यांच्यातले बना मग तुमच्याकरता ते बनतील तुमचे. मला विनंती आहे, गोकुळाष्टमीचा चांगला ऋतू आहे, सीझन आहे, पुन्हा देवाला सांगा, देवा आम्ही तुमचे आणि तुम्ही आमचे व्हा, आम्ही तुमचे होतो तुम्ही आमचे व्हा, तर आपलं जीवन धन्य आहे. आता पण धन्य आहे, उद्या पण धन्य आहे, आणि मेल्यानंतर पण धन्य आहे. बोला हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.